नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता. ह्या सदकाय मुखेल खबरो. तमनार वीज लाईन कर्नाटकातल्या नेऊंक शकता हे सर्वोच्च न्यायालयाक आम्ही दाखयला अशी वीज मंत्री ढवळीकर हांणी म्हळा. केंद्र आणि राज्य उद्देग खाते रॅम्प उपक्रमाखाला गोयातल्या एमएसएमईचे सर्वेक्षण करतले. शेतकी मळार कारकिर्द घडोवन इत्सुकांखातीर अभ्यासक्रमाचो अर्ज 27 मे सावन उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतथळार उपलब्ध. एफडीएच्या नावाखाला गोयात बनावट वेबसायटी सुरू, लोकांक सादूर रोवपाचे एफडीएचे आवाहन. आता पुराय खबरो. गोयात वाढटी विजेची मागणी पळयल्यार गोयात तमनार सख्या वीज प्रकल्पांची खूप गरज आसा. कर्नाटकान आपल्या प्रदेशाभितर प्रकल्पाक मान्यताय दिवंक ना. खरे जाल्यार सुपासावन अनमोळातल्यान फोंडे मेरेन पयलीच एक पोरणी वीज लाईन आसा. देखून व्हडले लुकसाण करिनासतना तमनार लाईन कर्नाटकातल्यान येऊंक शकता हे आम्ही सर्वोच्च न्यायालयाक दाखयला. न्यायालयानही ते मान्य केला. देखून कर्नाटकान हे विशयी सकारात्मक विचार करपाची गरज आसा असे गोयचे वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांणी म्हळा. आयज पणजेत जाल्ल्या पत्रकार परिषदेत मंत्री ढवळीकर उलयताले. ह्यावेळार खात्याचे मुखेल अभियंते स्टिफन फर्नांडीस आणि अधीक्षक अभियंते मयूर हेदे हजर आशिले. तमनार प्रकल्पाच्यो मुळावे सुविधा उभारपाचे 90% काम पुराय जाला. ऑगस्ट मेरेन तमनारा खातीर गरजेच्यो मुळावे सुविधा उभारपाचे आमी यत्न करतले असे मंत्री ढवळीकर हांणी ह्यावेळार सांगले. अंदुराज्यात विजेची मागणी 820 मेगावॅट आशिल्ली. फाटल्या कांय वर्सांतली ही सगळ्यात चड मागणी. फुडल्या कांय दिसात विजेची मागणी आनीक वाडटली. अदमासा प्रमाण फुडल्या 3 ते 4 वर्सात गोयात 300 ते 400 मेगावॅट चड वीज जाय पडटली. तमनार गोयाक 1200 मेगावॅट मेरेन वीज पुरवण करतले. हाकाच लागून हो प्रकल्प गोंया खातीर गरजेचो आसा. सध्या कर्नाटक सरकारान आपल्या वाठारात प्रकल्पाचे काम बंद केला. हाचेर हांव कांयच उलोवचो ना. पूण गोयातल्या ह्या प्रकल्पाच्या इन्फ्रास्ट्रक्चराचे काम ऑगस्टच्या निमणे मेरेन पुराय जातले असे मंत्री ढवळीकर हांणी सांगले. सध्या कोलवाळी ते धारबांदोड्या 400 केव्हीए लायनी खातीर 60 टॉवर उभारपाचे काम उरला. धारबांदोडे आनी शेल्डे उपकेंद्रां पुराय जाल्यात. कुडचडेच्या थळाव्या लोकांच्या देणग्याक लागून हांगा 1 टॉवर उभारपाचे काम उरला. हे विशीं बसका घेवन फुडल्या म्हयन्या खातीर ती कामां पुराय जातली. कर्नाटकान तमनार प्रकल्प बंद केला तरी गोयातल्यो मुळावे सुविधा पुराय जातकच आमी तसो उपेग हेर कामा खातीर करू शकतात असे तांणी सांगले. केंद्रीय तशीच राज्य उद्देग खात्या रॅम्प उपक्रमाखाला गोयातल्या सुमार 50,000 सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्देग म्हणजे एमएसएमईचे सर्वेक्षण करतले. ते वरवीं कोरोना उपरांत एमएसएमई मळार मुखार आशिल्ल्यो समस्या सुटावो करपा खातीर ह्या मळा खातीर आशिल्ल्या येवजणेत सुदारणाय करतले. ते खातीर राज्य सरकारान तयार केल्ल्या स्ट्रॅटेजीक इन्व्हेस्टमेंट प्लॅनाच्या म्हणल्यार एसआयपीच्या अंमलबजावणी खातीर सल्लागाराची नेमणूक करतले. कोरोना महामारीत एमएसएमई उद्देगांक लुकसाण सोसचे पडिले. कोरोना उपरांत पुराय देशभरातल्या एमएसएमई बंद पडिल्ल्यो. त्या खातीर केंद्र सरकारान संवसारीक बँकेच्या मदतीन रॅम्प येवजण सुरू केली. तेच प्रमाण राज्य सरकारान एमएसएमईची कामगिरी सुदारपा खातीर एसआयपी तयार केली. ताची अंमलबजावणी करपा खातीर राज्य पांवड्यार अंमलबजावणी विभागाची स्थापना करतले. हो विभाग चलोवपाक लेगीत सल्लागार नेमतले. हे खातीर उद्देग खात्यान प्रस्ताव मागयल्यात. अशा कामात केंद्र पांवड्यार अणभव आशिल्ल्यांक प्राधान्य दितले. कामाचो काळ 4 वर्सांचो आसतलो. सल्लागाराक गोयातल्या वेगळ्यावेगळ्या तरांचे एमएसएमईचे क्लस्टर, तांची विभागावार माहिती, एमएसएमईतल्यान तयार जावपी रोजगार, उत्पादन, बायलां रोजगार, बायलां उद्देजक अशी वेगवेगळी माहिती सर्वेक्षणातल्यान दिवची पडटली. योग्य उमेदवार मेळ्ळे जाल्यारूच ह्या कामाखातीर ऑनलाईन पद्दतीन बोली लावपाविशी विचार करतले. बोली लावप्याक 5 लाख रुपया आगाऊ रक्कम भरची पडटली. शेतकी जर आपली कारकिर्द घडोवपाची आसा तर 4 वर्सांचे वेवसायीक पदवी कार्यकाळ बीएससी ऑनर्स सामिलत जावन शेतकी मळार मुखार सुरू येता. गोय शेतकी महाविद्यालय हे खातीर इच्छुक विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागयता. गोय शेतकी महाविद्यालयाचो 40 एकर जमनीवेलो संकुल सैमीक सोबितकाय सुवातेर आसा. महाविद्यालयात शेतीशास्त्र, फलोत्पादन, भूंयविज्ञान, गोरवा सांबाळ आनी दूद विज्ञान तशेंच एन्टोमोलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, शेतकी अभियांत्रिकी, जैव तंत्रज्ञान, जेनेटिक्स आनी वनस्पत प्रजनन, अर्थशास्त्र अशे तरेचे अभ्यासक्रम आसात. ह्या महाविद्यालयात भारतीय शेतकी संशोधन केंद्र नवी दिल्लीचे 5वो डीन अभ्यासक्रम घेतला. तशेंच हांगा प्रयोगशाळा, वायफाय सुविधा, कॅन्टीन सेवा, खेळा मैदान, हॉस्टेल, पॉलीहाऊस आसा. 27 मे सावन उच्च शिक्षण संचालनाच्या संकेतथळार अर्ज उपलब्ध जातले अशें खात्यान कळीत केला. राज्यात अपघाता वांगडा चोऱ्यांचे प्रमाण वाढत आसा. म्हापशेच्या देव बोडगेश्वराच्या देवळात हालीच 2 फावट चोरी जाली. धार्मिक थळांचे चोरांनी लक्ष दवरून उपरांत पणजेतल्या सांतिनी सांगाच्या ताळमाळ देवळाची फंडपेटी फोडिली. आणि मडगावच्या फार्मात दामोदर सालात मूर्तीवेल्यो भांगराच्यो वस्ती दिसा ढव्यात चोरांनी फारायल्यो. पुराय घडणूक सीसीटीव्ही कॅमेरात दिसता. पुलीस मुखावेलो तपास करतात. अन्न आणि बहुधा प्रशासनाच्या म्हणजे एफडीएच्या नावाखाला गोयात एक स्कॅम चल्ला. एफडीएच्यो खुबश्यो बनावट वेबसायटी तयार जाल्यात आणि हे वेबसायटीवरवी नोंदणी तशेंच परवान्याखातीर लोकांकडच्यान व्हडा प्रमाणात पैसे घेतात. ते खातीर लोकांनी हे वेबसायटीपासून सादूर रावचे असे एफडीएन कळीत केला. एफडीएची एफएसएसएआय ही वेबसायट आसा. लोक आपल्या आस्थापनांची नोंदणी करपाक, नवे परवाने घेवपाक, परवान्यांचे नूतनीकरण करपाक ह्या वेबसायटीचो वापर करतात. पूण कांय जाणांनी लोकांक तोपयो घालून तांचे कडल्यान पयशे काडपा खातीर बनावट वेबसायटी चालू केल्या अशें एफडीएन एका परिपत्रकावरवी कळयलां. लोकांनी ह्या स्कॅमाक बळी पडचे न्हय हे खातीर एफडीएन मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. एफएसएसएआय सारखी दिसपी बनावट बिगर सरकारी खासगी एजंटाच्यो वेबसायटी आसात. तांकां बळी पडचे न्हय. अर्ज स्विकारपा खातीर तातूंत बदल करपा खातीर शुल्क खूब प्रमाणात वाडीव आसात. तातूंत एजंट शुल्काचो आसपाव आसा. अर्जा खातीर शुल्क भरपा खातीर परवानो वा नोंदणी प्रमाणपत्रात बदल करपा खातीर वैयक्तीक तपशील मागपा खातीर फोन येतात. त्या फोनाक जाप दिवची न्हय अशें एफडीएन मुखार म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. पुर्तुगीज भाषेत बीए आणि एमए अभ्यासक्रमात प्रवेश घेवपा खातीर देशातली एकमेव सुविधा आशिल्ल्या गोय विद्यापीठाक पुर्तुगीज खात्याक वतीन आवाहन केलां. ह्या अभ्यासक्रमाची ऑनलाईन तशेंच प्रत्यक्ष नोंदणी सुरू जाल्या. गोय विद्यापीठाच्या पुर्तुगीज विभागाचे कार्यक्रम संचालक प्राध्यापक ध्रुव उजगांवकरान म्हळां की भारतातले फक्त गोय विद्यापीठच पुर्तुगीज भाषेत बीए आणि एमए अभ्यासक्रम उपलब्ध करून दिता. फ्रेंच मँडरीन आणि स्पॅनिश ह्यो भासो संवसारात सगळ्यात चड मागणी आशिल्ल्यो भासो आसात. ते उपरांत पुर्तुगीज भाषेकूय म्हत्व आसा. संवसारात सगळे कडेन अणकार करप्यांची मागणी आसा. चड करून अणकार करपी मेळनात. गोंयातूय पुर्तुगीज अणकार करप्यांचो उणाव आसा. पोरण्या पुर्तुगीज कागदपत्रांचो अणकार करपाची गरज आशिल्ली जायती सरकारी पदां अजूनय रिती आसात. राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार आनी संयुक्त राष्ट्रात लेगीत अणकार करप्यांची गरज आसा. थळाव्या आनी आंतरराष्ट्रीय अशा जायत्या कंपनींनी इंग्लीश पुर्तुगीज भाशिकां खातीर खूब आदिस्थान पदां रिती आसात. गोंय शालांत मंडळान मार्च एप्रील 2024 घेतिल्ल्या 10वी आनी 12वीच्या परिक्षेच्या परवरी मतदारसंघातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचो रोखडोच परवरी रायझिंगा वतीन सत्कार सुवाळो जाहीर करतले. ह्या येतेत 75% ताचे परस चड गुण मेळून उत्तीर्ण जाल्ल्या यशवंत विद्यार्थ्यांनी 5 जून 2024 मेरेन अर्ज करपाचे आवाहन केलां. फाटली बरीच वर्सा प्रत्यावर्तन विद्यार्थ्यांक प्रोत्साहन दिवपा खातीर परवरी रायझिंगा वतीन सत्कार सुवाळो आयोजित करतात. परवरी युवा वेलफेअर ट्रस्टा वतीन समाजाच्या भल्या खातीर सातत्यान वेगवेगळे उपक्रम राबयतात. ताचे पैकी एक विद्यार्थ्यांचो सत्कार सुवाळो हो आसा. 10वी आणि 12वीच्या परिक्षेत 75% परस अधिक गुण मिळून उत्तीर्ण झाल्याचा या सुवाळ्यात गौरव करतात. परवरी मतदारसंघातले पात्र विद्यार्थ्यांनी 5 जून 2024 मेरेन अर्ज करचे असे आवाहन परवरी रायझिंग तर्फे केला. फोंडे नगरपालिकेन पावसाआदीची चडशी कामां पुराय केल्यात असे नगराध्यक्ष रितेश नाईक हांणी म्हळां. फोंडे शहरात अंदू पावसाचे उदक भरपाची शक्यताय साफ उणी आसा असे ताणी म्हळे. गटारा उसपून ती माती भायर काढून उडोवपाच्या वावराची पहिली फेरी सोपल्या आणि जून म्हयन्या आदी फोंडे नगरपालिका वाठारातली सगळी गटारा साफ जातली असे रितेश नाईक हांणी सांगले. फोंडे नगरपालिकेच्या 15 वॉर्डात कामां सुरू आसात. मदीं मदीं पावस पडटा देखून कांय आडमेळी येतात. ही आडमेळी हुपून फोंडे शार हुंवारमुक्त करपाचो यत्न आसा अशें फोंड्या नगरपालिकेचे अध्यक्ष रितेश नाईक हांणी मुखार म्हळां. गोंयांत 2007 वर्सा सावन काँग्रेस पक्षाक वायट दीस येवपाक लागले ज्या वेळार दिगंबर कामत हांच्या फुडारपणा खाला काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेर आशिल्ले अशें काँग्रेस पक्षाचे फुडारी गिरीश चोडणकार हांणी म्हळां. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर पक्षाच्या प्रचारा खातीर वचचे पयली दाबोळीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर खबराकारां कडेन उलयतना चोडणकार हांणी म्हळें की 2007 पयली काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेर आसतना एकाय मुख्यमंत्र्याचेर भ्रष्टाचाराचे आरोप जावंक नाशिल्ले. पूण 2007 ते 2012 मेरेन कामत हांणी केल्ल्या भ्रष्टाचाराक लागून काँग्रेस पक्षाची वाताहत जाली. 2012 उपरांत सुद्धा मुख्यमंत्री पदा खातीर हट्ट धरिल्ल्यान काँग्रेस पक्षाचे आमदार त्या वेळार फुटून गेले असो आरोप तांणी ह्या वेळार केलो. फाल्यां असनोळा उदक प्रक्रिया प्रकल्पाचे दुरुस्ती काम हातांत घेतले आनी ताका लागून 22 आनी 23 मे दिसा पुराय बार्देस म्हालांत आनी दिवचल म्हालांतल्या कांय वाठारांत मर्यादीत उदकां पुरवण जातली. गिरायकांनी ह्या गैरसोयीची नोंद घेवची अशें उदक पुरवण विभागान कळीत केला. मॉन्सून केरळाक 31 मे म्हणसर पावतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. पूण राज्यात पावसान मॉन्सूना पयलीच नेटान हजेरी लायल्या. गोंय वेचाळीन राज्यात आयज आनी फाल्यां दाट पावस पडपाच्या शक्यतायेक लागून येलो अलर्ट जारी केला. उत्तर आनी दक्षिण गोंयात खुबशा सुवातांनी गडगडाटासयत जोगला मारून दाट पावस पडपाची शिटकावणी पणजे वेचाळीन दिल्या. फुडले 48 वरां राज्यात घोग्यांनी पावस पडूं येता अशें तांणी म्हळां. मुर्जे दर्यादेगेर वचपाचो रस्तो साफ अरुंद आशिल्ल्यान शेनवारा आनी आयतारा पर्यटकांक खूबच त्रास जातात. ह्या 2 दिसांत पर्यटकांची गर्दी खूप आसता. गाडयो पार्क करपाक सुवात नासता. रस्त्यारूय व्हड्या प्रमाणांत गाड्यांची येवप सुरू आसता. ते खातीर दर्यादेगेर वचपी रस्त्यार येरादारीची कोंडी जाता. ह्या दर्यादेगेर सोयी सुविधा सारख्यो नाशिल्ल्यान पर्यटकांक ताजो त्रास जाता. चेंजींग रूम शौचालय उणे पडटात. पार्कींग वेवस्थाय जाय तशी नाशिल्ल्यान पर्यटक मेळत थंय गाडयो पार्क करतात आनी ह्या बेशिस्त पार्किंगाक लागून येरादारीची कोंडी आनीक वाडटा. पुलिशेन येरादारीच्या वेवस्थेचेर लक्ष दिवचे अशी मागणी थळाव्यांनी करता. गोंय दंत महाविद्यालय आनी हॉस्पिटलातल्या पदव्युत्तर पदवी म्हळ्यार एमडीएस अभ्यासक्रम प्रवेशा खातीर आवश्यक दाखल्याच्या प्रमाणीत प्रतिसयत 23 ते 29 मे मेरेन सांजेच्या 3 वरां मेरेन अर्ज मागयल्यात. अर्ज आनी माहिती पुस्तिका महाविद्यालयाच्या संकेतथळावेल्यान डावनलोड करपाक शकतात. गुणवत्ता वळेरी 4 जून 2024 दिसा महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डार लायतले. आनी आतां खबरो सोंपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. तमनार वीज लायन कर्नाटकातल्यान येवंक शकता हे सर्वोच्च न्यायालयाक आमी दाखयला अशें वीज मंत्री ढवळीकर हांणी म्हळां. केंद्र आणि राज्य उद्योग खाते रॅम्प उपक्रमाखाला गोयातल्या एमएसएमईचे सर्वेक्षण करतले. शेतकी मळार कारकिर्द घडून इच्छूक आशिल्ल्यान अभ्यासक्रम अर्ज 27 मे सावन उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतथळार उपलब्ध. एफडीएच्या नावाखाला गोयात बनावट वेबसायटी सुरू, लोकांक सादूर रावपाचे एफडीएचे आवाहन. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.